धनंजय जोशी लिखित सहज या पुस्तकातील एक लेख. लेखाचं नाव आहे लॉन्ड्री. मला लॉन्ड्रोमॅटमध्ये जायला खूप आवडतं. मी एक पुस्तक घेऊन जातो आणि कपडे मशीनमध्ये घालून झाले की शांतपणे वाचत बसतो. परवा गेलो होतो असाच, पण पुस्तक घरी विसरलो. मग नुसतंच मशीनकडे बघत बसलो आणि विचार मनात आला की आपण कितीतरी गोष्टी वेळ कसा वाचवायचा या दृष्टीनं करत असतो, त्यापेक्षा वेळ जपून कसा वापरायचा हे शिकलो तर. लॉन्ड्रोमॅटमधल्या लोकांची घाई बघून गंमत वाटली. मशीनवरती एक बटण आहे, जेंटल वॉश म्हणून. लोक ते बटण दाबून धाडदिशी मशीन बंद करत होते. चार नाणी काढून थंड दिशी ती नाणी आतमध्ये सरकवत होते. मी मनात म्हणत होतो, अरे बाबा हळू, जंटल वॉश आहे ना ते. तुम्हाला मशीननं जंटल वॉश करायला पाहिजे, तर तुम्ही त्याच्याशी का नाही जंटलपणे वागत. माझी वेळ आल्यानंतर मी आपलं हळूच मशीनचं दार बंद केलं आणि म्हणालो, सॉरी, जपून धुरे बाबा कपडे. मला वाटलं ते मशीन इतरांपेक्षा जरा जास्त जगेल. लॉन्ड्रोमॅटमध्ये कितीतरी गोष्टी तुम्हाला विचार करायला लावतात. एका मशीनमध्ये चेंज मिळते, अरे आपले आयुष्य तर नथिंग बट चेंज. मग मशीनमधून चेंज घ्या किंवा आपोआप मिळणारा चेंज घ्या, चेंजमधून सुटका नाही हे मात्र खरं. आणखी एक बटण सांगतं, परमनंट प्रेस. मनात विचार आला, परमनंट म्हणजे इकडे चेंज घ्यायच्या आणि तिकडे परमनंट प्रेसची विनंती करायची, गंमतच की नाही. पण त्यामुळे तुमचे कपडे जर अनबॅलन्स्ड लोड दाखवून मशीन थांबवत असतील तर त्यात आश्चर्य मानायचं कारण नाही. ही समतोल दृष्टी जर आपल्याला सापडली तर मग ब्लीच वापरून पांढरे कपडे आणखी पांढरे करायची गरज भासणार नाही. आपण सर्वस्वी पांढरेच आहोत हे सोपं तत्व समजून येईल आपल्याला. कपडे वाळवायला घातले आणि बघत बसलो त्या ड्रायरकडे, संसाराचं चक्र कसं सुंदर फिरत होतं. एकाएकी सेलफोन वाजला आणि जाग आली. बन्सी म्हणत होती, अरे 3 तास झाले, आहेस कुठे तू? सध्या इतकंच.